आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अनेक देशांसोबतच्या करारांद्वारे भारतीय कामगारांना अमर्याद संधी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 18व्या रोजगार मेळाव्यात 61,000 नियुक्तीपत्रांचं वाटप. राष्ट्रीय शालेय वाद्यवृंद स्पर्धेत राज्यातल्या 2 शाळांना अग्रक्रमांक. आणि ज्येष्ठ लेखिका शुभदा गोगटे यांचं वृद्धापकाळानं पुण्यात निधन. आता सविस्तर बातम्या. भारत अनेक देशांसोबत करार करत असल्यानं देशातील कुशल तरुणांसाठी संधी उपलब्ध होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 18व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित करताना सांगितलं. विविध राज्यांमधील 61,000 युवकांना या मेळ्यात रोजगार नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. ही नियुक्तीपत्र राष्ट्र निर्माणासाठी एक आमंत्रण आहे. विकसित भारताच्या दिशेनं तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी एक संकल्पपत्र आहे असं मोदी म्हणाले. पुण्यात केंद्रीय सहकार आणि विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ग्रुप सेंटरवर 25 युवकांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आली. सीआरपीएफ पुण्याचे उपमहानिरीक्षक वैभव निंबाळकर यावेळी उपस्थित होते. सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, आसाम रायफल्स, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, ईपीएफओ, आयआयजीएम या विभागांमध्ये युवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले,
मोदीजी नेहमी म्हणतात की विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आज युवकांचं मोठं योगदान पुढच्या काळामध्ये अपेक्षित आहे आणि याच युवकांच्या माध्यमातून देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आज देश सेवेसाठी हे पुढे येत आहेत. त्यामुळे आजचं नियुक्तीपत्र हे नियुक्तीपत्र न समजता हे संकल्पित विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठीचं एक संकल्प पत्र आहे असं माननीय मोदीजींनी म्हटलंय. म्हणून मला असं वाटतं की या देशातील तरुणांना, युवकांना, मुलांना, मुलींना एक देशसेवेच्या भूमिकेमध्ये आज या नियुक्तीपत्राच्या माध्यमातून आणण्याचं काम माननीय मोदीजींनी केलंय.
यावेळी मेळाव्यातील एक लाभार्थी प्रतीक माळुंगेकर आकाशवाणीशी बोलताना म्हणाले,
नमस्कार, माझे नाव प्रतीक शंकर माळुंगेकर. मी टिकपुरली तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथून 28वा रोजगार मेळावा जो की ग्रुप सेंटर सीआरपीएफ पुणे येथे अटेंड केलेला आहे. तर येथील एकंदरीत वातावरण खूपच छान आहे आणि सीआरपीएफ युनिटने हा रोजगार मेळावा खूप छान पद्धतीने राबवला आहे आणि पीएम मोदींनी हा जो उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमात देश आणि परदेशातील लोकांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा 130वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. आकाशवाणी, दूरदर्शन, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवर देखील याचं थेट प्रसारण केलं जाईल. हिंदी प्रसारणानंतर आकाशवाणी हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करेल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी 7 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. आकाशवाणीच्या वृत्तसेवा विभागाला 2025 या वर्षासाठी मतदार शिक्षण जागृतीवरील सर्वोत्तर मोहीम या श्रेणीमध्ये इलेक्ट्रॉनिक विभागातला माध्यम पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रीय मतदार दिनाच्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढवण्यासाठी आणि निवडणुकांबाबत जागरूकता निर्माण करण्याकरता आकाशवाणीनं दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या राज्यातल्या सर्वोत्कृष्ट कार्यालयांची नावं जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यालयांची संकेतस्थळं, आपलं सरकार प्रणाली यांच्यासह 7 मुद्द्यांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयांचं दुसऱ्या टप्प्यातलं मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेच्या वतीनं करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्तींना प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला निमंत्रित केलं आहे. जैव तंत्रज्ञानात लागणारे घटक आयात न करता देशातच निर्माण करून आत्मनिर्भर भारत संकल्पात योगदान देणाऱ्या पुण्यातल्या हायटेक बायोसायन्सेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या राघवेंद्र गायकवारी यांचा निमंत्रितांमध्ये समावेश आहे. या निमंत्रणाबद्दल आपल्या भावना आकाशवाणीसोबत व्यक्त करताना राघवेंद्र गायकवारी म्हणाले,
26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जैव तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार आणि बायरॅक यांच्या वतीने मला आमंत्रित करण्यात आलं हे कळल्यावर मी अतिशय भावनिक झालो. त्या क्षणी आपण विज्ञानाच्या क्षेत्रात अर्थपूर्ण योगदान देत आहोत ही जाणीव मनाला विशेष स्पर्शन गेली. त्याचबरोबर मुलांकूर बायो इथली या राष्ट्रीय उपक्रमात आमच्या संस्थेचा समावेश झाला आहे ही आमच्या संशोधनाला मिळालेली महत्वाची मान्यता आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना विचारले जाणारे 33 प्रश्न सरकारनं अधिसूचित केले आहेत. जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान घरगणना प्रक्रिया प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशानं निश्चित केलेल्या 30 दिवसांच्या कालावधीत पार पडेल. यासंबंधी एक वृत्तांत माझे सहकारी मनोज क्षीरसागर यांच्याकडून.
जनगणना करणारे कर्मचारी सर्वेक्षणादरम्यान घराच्या मालकीची स्थिती, त्याचा वापर, फरशी आणि छतासाठी वापरलेल्या साहित्याचा प्रकार, खोल्यांची संख्या आणि कुटुंब प्रमुखाचं लिंग याबद्दल विचारणा करतील. त्यानंतर घराचा वापर, त्याची स्थिती आणि कुटुंबात सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तींची संख्या याबद्दल विचारलं जाईल. कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर समुदायाचा आहे की नाही आणि मालकीची स्थिती याबद्दलची माहिती देखील ते गोळा करतील. नागरिकांना त्यांच्या घरातील मूलभूत सुविधांबद्दलही विचारलं जाईल, म्हणजे पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत, प्रकाशाचा मुख्य स्रोत, शौचालयाची उपलब्धता आणि प्रकार, सांडपाण्याचा निचरा, आंघोळीच्या सुविधेची उपलब्धता, स्वयंपाकघराची उपलब्धता आणि एलपीजी आणि पीएनजी कनेक्शन, तसंच स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं मुख्य इंधन, रेडिओ आणि ट्रान्झिस्टर, दूरदर्शन, इंटरनेटची उपलब्धता, लॅपटॉप, संगणक, टेलिफोन, मोबाईल फोन, स्मार्टफोन यासारखी उपकरणं, वाहनाचा प्रकार, कुटुंबात भोजनासाठी वापरलं जाणारं मुख्य धान्य आणि जनगणनेशी संबंधित संवादासाठी मोबाईल क्रमांक याबद्दलची माहिती देखील गोळा करतील. 30 दिवसांची घरगणना कार्यान्वित होण्याच्या अगदी आधीच्या 15 दिवसांच्या कालावधीत स्वजनगणनेचा पर्याय देखील उपलब्ध असेल. जनगणना 2 टप्प्यात घेतली जाईल. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत घरगणना आणि गृहनिर्माण जनगणना आणि फेब्रुवारी 2027 मध्ये लोकसंख्या गणना.
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त हिंददी चादर अंतर्गत नांदेड इथं आयोजित भव्य कार्यक्रमात काल राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तसंच खासदार अशोक चव्हाण आणि इतर मान्यवरांसह हजारो भाविकांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचं पवित्र दर्शन घेतलं. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा आणि मानवतेच्या संदेशाचं स्मरण या शहीदी समागमाच्या माध्यमातून करण्यात येत असून या कार्यक्रमातून समाजात बंधुता आणि एकतेचा संदेश पोहोचत आहे. कालपासून सांगली इथं सुरू झालेल्या 59व्या निरंकारी संत समागमाचा शुभारंभ आकर्षक शोभायात्रेनं करण्यात आला. प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 7व्या नॅशनल स्कूल बँड कॉम्पिटिशन अर्थात एनएसबीसीमध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन आणि सुरावटींच्या जोरावर बाजी मारली. नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय बालभवन इथं झालेल्या महाअंतिम फेरीत मुलांच्या ब्रास बँड गटात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव इथल्या संजीवनी सैनिकी शाळेनं देशात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर नाव कोरलं. ज्येष्ठ मराठी लेखिका शुभदा गोगटे यांचं काल वृद्धापकाळानं पुण्यात निधन झालं. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदान केलं होतं. शुभदा गोगटे यांच्या यंत्रायणी या पहिल्याच वैज्ञानिक कादंबरीला 1983 मध्ये महाराष्ट्र सरकारचा साहित्य पुरस्कार मिळाला. साहित्य अकादमी आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास यांनी प्रकाशित केलेल्या भारतीय वैज्ञानिक कथांच्या प्रातिनिधिक संग्रहात त्यांच्या विज्ञान कथांचा समावेश आहे. भारतातील रेल्वे इतिहासाच्या पार्श्वभूमीवर आधारित खंडाळ्याच्या घाटासाठी आणि सांधा बदलताना या त्यांच्या 2 कादंबऱ्या बऱ्याच गाजल्या. हवामान. राज्यात आज सर्वत्र कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अनेक देशांसोबतच्या करारांद्वारे भारतीय कामगारांना अमर्याद संधी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 18व्या रोजगार मेळाव्यात 61,000 नियुक्तीपत्रांचं वाटप. राष्ट्रीय शालेय वाद्यवृंद स्पर्धेत राज्यातल्या 2 शाळांना अग्रक्रमांक. आणि ज्येष्ठ लेखिका शुभदा गोगटे यांचं वृद्धापकाळानं पुण्यात निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.